योहान अध्याय 15।
मी खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे। माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो। जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात। तुम्ही मजमध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहतो। जसे फाटा वेलात राहिल्या वाचून त्याच्याने आपल्या आपण फळ देववत नाही, तसे मजमध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही। मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात। जो मजमध्ये राहतो आणि मी त्याचमध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण मजपासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही। कोणी मजमध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो, मग त्यास गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात। तुम्ही मजमध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हास पाहिजे असेल ते मागा, म्हणजे तुम्हास प्राप्त होईल। तुम्ही विपुल फळ दिल्याने पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल। जशी पित्याने मजवर प्रीती केली तशी मीही तुम्हावर प्रीती केली आहे। तुम्ही माझ्या प्रीतीत राहा। जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल। माझा आनंद तुम्हामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हास या गोष्टी सांगितल्या आहेत। जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे। आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा, यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही। मी तुम्हास जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात। मी आतापासून तुम्हास दास म्हणत नाही, कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते, परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हास कळवले आहे। तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हास निवडले व तुम्हास नेमिले आहे। ह्यात हेतु हा कि तुम्ही जाऊन फळ द्यावे व तुमचे फळ टिकावे, आणि जे काही तुम्ही माझ्या नामाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हास द्यावे। तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी म्हणून मी तुम्हास या आज्ञा करीतो। जग तुमचा द्वेष करते, तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाही केला हे तुम्हास माहीत आहे। तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रीती केली असती, परंतु तुम्ही जगाचे नाही। मी तुम्हास जगातून निवडले आहे म्हणून जग तुमचा द्वेष करते। दास धन्यापेक्षा मोठा नाही असे जे वचन मी तुम्हास सांगितले त्याची आठवण करा। ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याही पाठीस लागतील। त्यांनी माझे वचन पाळले तर तुमचेही पाळतील, परंतु ते माझ्या नामाकरिता हे सर्व तुम्हाला करतील, कारण ज्याने मला पाठविले त्यास ते ओळखीत नाहीत। मी आलो नसतो व त्यांच्या बरोबर बोललो नसतो तर त्यांच्याकडे पाप नसते, परंतु आता त्यास आपल्या पापाविषयी निमित्त सांगता येत नाही। जो माझा द्वेष करतो तो माझ्या पित्याचाही द्वेष करतो। जी कामे दुसऱ्या कोणी केली नाहीत ती मी त्यांच्यामध्ये केली नसती तर त्यांच्याकडे पाप नसते, परंतु आता त्यांनी मला व माझ्या पित्यालाही पाहिले आहे व आमचा द्वेष केला आहे। तथापि विनाकारण त्यांनी माझा द्वेष केला असे जे वचन त्यांच्या शास्त्रात लिहिले आहे ते पूर्ण व्हावे म्हणून हे असे होते। परंतु जो पित्यापासून निघतो, ज्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवीन असा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो मजविषयी साक्ष देईल आणि तुम्हीही साक्ष द्याल, कारण आरंभापासून तुम्ही मजबरोबर असत आला आहात।